नमस्कार, परांजपे मधून अभय बोलतोय. हॅलो, मी परांजपे मधून बोलतोय मॅडम. मॅडम, सध्या काही प्रॉपर्टी सर्च करता का परचेस करण्यासाठी? कुठल्या? ओके मॅडम, आमच्या भोगामध्ये प्रोजेक्ट आहे फॉरेस्टर नावाचा. तुम्हाला 1 BHK पाहिजे का 2 BHK पाहिजे मॅडम? आहे मॅडम आमच्याकडे तिकडे 2 and 3 BHK. हो हो हो, सांगितलं पासून 4.5 किलोमीटर आहे मॅडम. आणि 168 एकरची टाउनशिप आहे मॅडम ते. तिथं तुम्हाला 2 BHK 670 स्क्वेअर फीटचा भेटेल. 2 BHK 670 स्क्वेअर फीटचा भेटेल मॅडम. अजून आणखी दुसरा 2 BHK त्याच्यात 800 ते 900 स्क्वेअर फीट. एक मिनिट मॅडम, मी तुम्हाला सांगतो. चालू ठेवा, ऐक ना. पार्सल मधलं 2 BHK एक, त्याची प्राइस काय आहे का 800 900 वाल्याची? हा, 800 900 हॅलो. हा मॅडम, तिथं 55 लाख पासून चालू होत असेल. हो मॅम, तिथे 3 BHK व्हॅल तुम्हाला 1200 स्क्वेअर फीटचा 1.10 KR to 1.15 KR. तुम्ही साईड विजिट करू शकता का मॅडम? एक मिनिट मॅडम. मॅडम, आमचं गोऱ्या ग्रँड म्हणून आहे, सॉरी, चांदण्या चौकाजवळ आहे, नियर इंडियन इन्फो लाईन आय टी पार्क. माहिती मॅडम तुम्हाला चांदण्या चौकातच होते. चांदण्या चौकातच आहे मॅडम, जास्तीत जास्त 500 मीटर येईल तिथून चांदण्या चौकापासून. तिकडं प्रथमेश बस राहील तिथे, आपल्याला तुम्ही वाट पडते रस्त्यावरून फिरतो चांदण्या चौकातून. हो प्रथमेश लाईट नाही सर मॅडम, स्वच्छ. पण प्रॉब्लेम असा आहे की त्या साईटची आमच्याकडे कुठलीच इन्फॉर्मेशन नाही आहे. तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन साठी आमच्या साईट एक्झिक्युटिव्हला कॉल करावा लागेल मॅडम, ते तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन देऊ शकतात. हो, फोनवर देऊ शकता मॅडम. तुम्हाला फक्त त्यांना कॉल करायची गरज आहे. तुम्ही त्यांना कॉल करा, मी तुम्हाला नंबर देऊ त्यांचा. हो मॅडम, (7387) 00 77 24. हा, मकरंद शास्त्रीचं नाव मॅडम त्यांचं, शास्त्री. हो त्यांना फक्त प्रथम शिलाईट हे नाव सांगा मॅडम. तुम्हाला नो मॅडम, नाही मॅडम, आमच्याकडे फक्त साईटचं नाव आहे फक्त आमच्या लिस्टमध्ये. त्याची हो हे पार्सल आहे मॅडम. हा हो, चालेल, धन्यवाद.